नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. दीक्षांत समारंभ हा कुशल मानव संपत्तीचं जागतिक केंद्र होण्याच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. व्यावसायिक ग्राहकांना उद्यापासून आणखी 20% एलपीजी देण्याची केंद्र सरकारची तयारी. निवृत्त न्यायमूर्ती सुधाकर कुरडूकर यांचं निधन, मुंबईत अंत्यसंस्कार. आणि ईद उल फित्र अर्थात रमजान ईद राज्यात सर्वत्र उत्साहात साजरी. आता सविस्तर बातम्या. दीक्षांत समारंभ हा फक्त शैक्षणिक यशाचा उत्सव नसून कुशल मानव संपत्तीचं जागतिक केंद्र होण्याच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. मुंबईत काल रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. पदवीधर विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, रोजगाराभिमुखता आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचं महत्व याविषयी मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती म्हणाले,
Today is not just a celebration of academic achievement, but a milestone in India's journey towards becoming a global hub of skilled human capital. Your success reflects not only your hard work, but also the vision behind this university to create the workforce that is not just educated, but truly skilled, adaptable and ready for the future endowment.
मुंबईत लोकभवन इथं जैन दीक्षा समारंभालाही उपराष्ट्रपती उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्र उभारणीत जैन समाजाच्या योगदानाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
हमारे देश में विशेष रूप से हमारा जो जैन समाज है, इसने अपने कार्यों से पूरे देशवासियों के सामने एक मिसाल कायम की है. क्योंकि हम लोग जानते हैं कि जब हमारे देश के विकास की बात होती है, हमारे अर्थव्यवस्था के विकास की बात होती है, हमारे जीडीपी ग्रोथ की बात होती है, तो जीडीपी ग्रोथ में सर्वाधिक कंट्रीब्यूट करने वाला हमारा जैन समाज है. लेकिन उसके साथ साथ जब दान पुण्य करने की भी बात होती है, हमारे देश में उसका कोई इंडेक्स नहीं है, लेकिन जीडीपी जैसा उसका भी कोई इंडेक्स तैयार होता तो उसमें भी पहले नंबर पर हमारा जैन समाज ही है.
उपराष्ट्रपती 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज पुण्याजवळ उरळी कांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समितीकडून युवकांसाठी आयात निर्यात लॉजिस्टिक्स प्रशिक्षण कार्यक्रमाला कालपासून सुरुवात झाली. मुंबईत शिवसेना भवन इथं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या अभ्यासक्रमाचं उद्घाटन झालं. अशाच प्रकारचे वर्ग राज्यभरात सुरू करण्याचा आपला मानस असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. 6 आठवड्यांच्या या प्रशिक्षणात लॉजिस्टिक आणि उद्योग क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जाईल, तसंच प्रात्यक्षिकाची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची काल नाशिक पोलिसांच्या विशेष पथकानं 2 तास कसून चौकशी केली. खरातच्या कार्यालयातला एक सहकारी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही चौकशी केली. दरम्यान या प्रकरणातल्या पीडित महिलांची ओळख पटेल अशा प्रकारच्या कोणत्याही बातम्या देऊ नये, अशा प्रकारची बातमी दिल्यास संबंधितांना दंड आणि 2 वर्षे कारावास होऊ शकतो असं विशेष तपास पथकाच्या वतीनं प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. व्यावसायिक ग्राहकांना उद्यापासून आणखी 20% एलपीजी द्यायची तयारी केंद्र सरकारनं दाखवली आहे. त्यामुळे राज्यांना त्यांच्या मासिक सरासरीच्या 49% एलपीजी मिळेल. खासगी उपहारगृह, ढाबे, हॉटेल कंपन्यांमधली उपहारगृह, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालू जाणारी भोजनगृह, अन्न प्रक्रिया आणि डेअरी उद्योगाला व्यावसायिक एलपीजी देताना प्राधान्य दिलं जाणार आहे. याशिवाय 5 किलोग्रॅम वजनाचं सिलेंडर घेणाऱ्यांनाही प्राधान्य द्यायचे निर्देश केंद्रीय पेट्रोलियम सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. या सर्वांना या एलपीजी पुरवठ्याचा लाभ घेण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांकडे नोंदणी करावी लागेल, तसंच पाईप गॅसची जोडणी घेण्यासाठी संबंधित कंपनीकडे अर्ज देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, तरच त्यांना हा अतिरिक्त पुरवठ्यातला एलपीजी मिळेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय वन दिन काल पाळण्यात आला. यानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी देशवासियांना वनांचं रक्षण करण्याची शपथ घेण्याचं आवाहन केलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं 2012 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती सुधाकर कुरडूकर यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथले मूळ रहिवासी असलेले कुरडूकर यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही काम केलं. पंजाबचे प्रभारी राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. न्यायमूर्ती कुरडूकर यांच्या पार्थिव देहावर मुंबईत गिरगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. ईद उल फित्र अर्थात रमजान ईद काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात उत्साह, आनंद आणि बंधुभावाचं अनोखं चित्र पाहायला मिळालं. शहरातल्या विविध मशिदी आणि ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. नवीन वेशभूषेत आबालवृद्धांनी शिस्तबद्ध पद्धतीनं नमाज अदा केली. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकतेचा संदेश दिला. यावेळी जनकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी परस्परांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातल्या कदीम जालना ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. यावेळी उपस्थित राजकीय पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. बीड इथं ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक प्रार्थना केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष हेमलता पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. धाराशिव इथंही ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना तसंच उपस्थित सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. नांदेड तसंच लातूर इथं ईदगाह मैदानावर नमाज अदा करून विश्वशांतीची प्रार्थना करण्यात आली. पुण्यात वाघोली इथं सुरू असलेल्या 68 महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत आज किताबी लढत होणार आहे. काल या स्पर्धेत माती विभागात 57 वजन गटात कोल्हापूर जिल्ह्याचा मृणाल पाटील अव्वल आला, तर पुणे शहराच्या ओंकार निगडे याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. 79 आणि 86 गटात अनुक्रमे सोलापूर जिल्ह्याचे बिरुदेव बनसोडे आणि बच्चा मशीद शेख यांनी प्रथम क्रमांक मिळवला. गादी विभागात 61 गटात कोल्हापूरचा वैभव पाटील आणि 86 गटात अभिषेक कापडे यांनी बाजी मारली. गुणात्मक दर्जेदार हळद पिकवणारा जिल्हा अशी ओळख निर्माण केलेल्या हिंगोली जिल्ह्यात आता हळदीवर प्रक्रिया करून महिला बचत गटांनी विविध मूल्यवर्धित उत्पादनं तयार केली आहेत. या मूल्यवर्धित उत्पादनांचं ब्रँडिंग करून त्यांना देशपातळीवर ओळख मिळवून दिली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
या मूल्यवर्धित उत्पादनांचे ब्रँडिंग आकर्षक व व्यावसायिक पॅकेजिंग करून ही दर्जेदार उत्पादने देश पातळीवर पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार हिंगोलीचे पिवळे सोने हा ब्रँड तयार करून महिला बचत गटांच्या या उत्पादित वस्तू केंद्रासह राज्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना भेट देण्यात येणार आहेत. त्यामुळे वस्तूंची ब्रँडिंग आणि दर्जा देशभरात पोहोचेल. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जैव इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना या विषयावरचा 21 दिवसांचा हिवाळी अभ्यास दौरा पूर्ण झाला. अभ्यासक्रम समन्वयक डॉ चंद्रशेखर आंबडकर यांनी ही माहिती दिली. या अभ्यास दौऱ्यामध्ये कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या 6 जिल्ह्यातले एकूण 25 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. लातूर इथं बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीची दालनं असलेल्या हिरकणी हाट विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा पाटील यांच्या हस्ते काल झालं. बीड जिल्ह्यात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याचे निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे शेती तसंच पशुधनाचं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी खासदार डॉ कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा विभागात पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहणार असून शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दीक्षांत समारंभ हा कुशल मानव संपत्तीचं जागतिक केंद्र होण्याच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. व्यावसायिक ग्राहकांना उद्यापासून आणखी 20% एलपीजी देण्याची केंद्र सरकारची तयारी. आणि ईद उल फित्र अर्थात रमजान ईद राज्यात सर्वत्र उत्साहात साजरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.